माझं नाव अॅना आहे.
माय नेम इज अॅना.
मी एका लहान गावात राहतो.
आय लिव्ह इन अ स्मॉल व्हिलेज.
इथे सुंदर आणि शांत आहे.
इट इज ब्युटिफुल अँड क्वायट हिअर.
माझ्याकडे एक वडील आणि एक आई आहे.
आय हॅव अ फादर अँड अ मदर.
माझा वडील एक डॉक्टर आहे.
माय फादर इज अ डॉक्टर.
माझी आई एक शिक्षक आहे.
माय मदर इज अ टीचर.
माझ्याकडे एक भाऊ आणि एक बहीण आहे.
आय हॅव वन ब्रदर अँड वन सिस्टर.
माझा भाऊ 8 वर्षांचा आहे.
माय ब्रदर इज 8 इयर्स ओल्ड.
माझी बहीण 6 वर्षांची आहे.
माय सिस्टर इज 6 इयर्स ओल्ड.
आम्ही आमच्या गावात आनंदी आहोत.
वी आर हॅपी इन आर व्हिलेज.
मी माझ्या कुटुंबाला खूप आवडते.
आय लव्ह माय फॅमिली व्हेरी मच.
हे माझं आयुष्य आहे.
दिस इज माय लाईफ.
टॉम एक क्युरियस मुलगा आहे.
टॉम इज अ क्युरियस बॉय.
तो तंत्रज्ञानाबद्दल शिकायला आवडतो.
ही लव्स टू लर्न अबाउट टेक्नॉलॉजी.
एक दिवस टॉमने एक शास्त्रज्ञाला भेटले.
वन डे टॉम मेट अ सायंटिस्ट.
वैज्ञानिकाने अर्धसंवाहकांचे स्पष्टीकरण दिले.
द सायंटिस्ट एक्सप्लेन सेमीकंडक्टर्स.
अर्धचालक गॅजेट्ससाठी महत्वाचे आहेत.
सेमीकंडक्टर्स आर इम्पॉर्टंट फॉर गॅजेट्स.
टॉम शिकविण्यासाठी उत्तेजित होता.
टॉम वॉज एक्साइटेड टू लर्न मोर.
त्याने अनेक प्रश्न विचारले.
ही आस्क्ड मेनी क्वेश्चन्स.
वैज्ञानिक मदतीसाठी आनंदी होता.
द सायंटिस्ट वॉज हॅपी टू हेल्प.
त्यांनी संगणक कसे काम करतात यावर चर्चा केली.
दे टॉक्ड अबाउट हाऊ कम्प्युटर्स वर्क.
टॉमने शिकले की सेमीकंडक्टर संगणकांना मदत करतात.
टॉम लर्न्ड दॅट सेमीकंडक्टर्स हेल्प कम्प्युटर्स.
तो त्याला हे माहीत असल्याने गर्व आहे.
ही फेल्ट प्राऊड टू नो दिस.
टॉमला अर्धनिमगांना अधिक जाणून घ्यायचे होते.
टॉम वॉन्टेड टू लर्न इव्हन मोर अबाउट सेमीकंडक्टर्स.
त्याने नवीन गॅजेट शोधण्याचे स्वप्न पाहिले.
ही ड्रीम्ड ऑफ इन्व्हेंटिंग न्यू गॅजेट्स.
टॉमचं भविष्य उज्ज्वल होते.
टॉम्स फ्युचर वॉज ब्राईट.
तोहाने सेमीकंडक्टरांच्या नवजग पाहून स्मित केले.
ही स्माइल्ड एट द न्यू वर्ल्ड ऑफ सेमीकंडक्टर्स.
मार्क आणि लिसा एकत्र शारीरिक व्यायाम केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला.
मार्क अँड लिसा डिसाइडेड टू गो टू द जिम टुगेदर.
ते विविध क्रियाकलाप आजमावण्यासाठी आनंदी होते.
दे वर एक्साइटेड टू ट्राय डिफरंट ऍक्टिव्हिटीज.
सर्वप्रथम त्यांनी वजन कमी करण्याच्या खोलीत प्रवेश केला.
फर्स्ट दे एक्सप्लोर्ड द वेटलिफ्टिंग रूम.
मार्कने लिसा पाहत असताना जड डंबल उचलले.
मार्क लिफ्टेड हॅव्ही डंबेल्स व्हाइल लिसा वॉच्ड.
काही काळानंतर त्यांनी कार्डिओ व्यायामावर स्विच केले.
After a while, they switched to cardio exercises.
ते ट्रेडमिलवर धावले आणि संगीताचा आनंद घेतला.
They ran on the treadmill and enjoyed the music.
पुढे त्यांनी एक योगाचे वर्ग एकत्रित करून पाहिले.
Next, they tried a yoga class together.
लिसाने आरामदायक वातावरण आणि शिक्षकावर प्रेम केले.
Lisa loved the relaxing atmosphere and the instructor.
मार्कने ते कठीण असल्याचे आढळले, पण त्याने कठोर प्रयत्न केला.
Mark found it difficult, but he tried hard.
दिवसाच्या शेवटी त्यांना आनंदी आणि गर्वित वाटले.
At the end of the day, they felt happy and proud.
एका छोटी गावात सारा नावाची एक तरुण महिला राहत होती.
In a small town, there lived a young woman named Sarah.
सारा हरविल्यास अनुभव करत होती आणि मोठ्या गोष्टीसाठी आकांक्षा होती.
Sarah felt lost and yearned for something greater.
तिने वेगवेगळ्या धर्मांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
She decided to explore different religions.
तिचा प्रवास तिला प्रथम हिंदू मंदिरात नेला.
Her journey took her to a Hindu temple first.
ती मंत्रपाठ ऐकली आणि शांतीचा अनुभव घेतला.
She listened to the chanting and felt a sense of peace.
तथापि तिने लवकरच जाणले की हे तिचे खरे आवाहन नव्हते.
However, she soon realized that this was not her true calling.
पुढील सारा एका बौद्ध मठात भेट दिला.
Next, Sarah visited a Buddhist monastery.
तिने शांतपणे ध्यान केले आणि जीवनाचे अधिक खोल समज मिळवले.
She meditated quietly and found a deeper understanding of life.
तिथे तिच्या वेळेनंतर तिला बुद्ध धर्मासोबत एक मजबूत संबंध जाणवला.
After her time there, she felt a strong connection with Buddhism.
तरी तिला अजून काही प्रमाणात ओळखायची होती.
Yet, she still wanted to discover more.
म्हणजेच तिने ख्रिश्चनतेविषयी शिकण्यासाठी एक शोध प्रारंभ केला.
Thus, she set out on a quest to learn about Christianity.
आखिरकार तिचा विश्वास समृद्ध विश्वासांचा तांबण बनला.
In the end, her faith evolved into a rich tapestry of beliefs.
आधुनिक जगात धर्माने सामाजिक नियम आकारण्यात महत्त्वाची भूमिका वठवली आहे.
In the contemporary world, religion plays a crucial role in shaping societal norms.
हे नैतिक तत्त्वे कायदेशीर प्रणाली आणि सांस्कृतिक प्रथा यांवर प्रभाव टाकते.
It influences moral principles, legal systems, and cultural practices.
तथापि जेव्हा समाज विकसित होतात तेव्हा धार्मिक पालनामध्ये लक्षणीय घट आहे.
Yet, as societies evolve, there is a noticeable decline in religious adherence.
हा घटनाक्रम धर्मनिरपेक्षतेकडे वळण्याची दिशा दर्शवतो, विशेषतः शहरी सेटिंग्जमध्ये.
This phenomenon indicates a shift towards secularization, especially in urban settings.
शहरांमध्ये पारंपरिक मूल्ये अनेकदा आधुनिक विचारधारांसोबत संघर्ष करतात.
Within cities, traditional values often clash with modern ideologies.
हा संघर्ष सामाजिक ताण आणि ओळख याबद्दल चर्चा करू शकतो.
This clash can lead to social tensions and debates about identity.
हे चर्चांमुळे बहुधा गहरे ठिकाणांची भीती आणि जोडण्याची तळमळ उघडकीस येते.
These discussions often reveal deep-seated fears and longings for connection.
जसे लोक त्यांच्या विश्वासांची नेव्हिगेट करतात, ते अनेकदा सामूहिकता आणि समज शोधतात.
As people navigate their beliefs, they often seek community and understanding.
चुनौती आदर्श व आधुनिक गरज आणि आकांक्षा यामध्ये समतोल साधण्यात आहे.
The challenge lies in balancing tradition with contemporary needs and aspirations.
शेवटी आधुनिक संदर्भात विश्वास संघर्ष आणि एकतेचा स्रोत बनू शकतो.
Ultimately, faith in a modern context can be a source of both conflict and unity.
साहित्याच्या क्षेत्रात लँडस्केप अनेक पदरी चिन्ह म्हणून काम करतात जे पात्रांच्या अंतर्गत गोंधळाचे प्रतिबिंबित करतात.
In the realm of literature, landscapes often serve as multifaceted symbols that reflect the inner turmoil of characters.
वुथरिंग हाइट्समधील तीव्र वाळवंटांपासून द सिक्रेट गार्डनच्या शांत बागांपर्यंत सेटिंग्स भावनिक अत्यधिकपणाचे समावेश करतात.
From the turbulent moors in Wuthering Heights to the serene gardens of the Secret Garden, the settings encapsulate emotional extremes.
प्रत्येक लँडस्केप अर्थाने भारित आहे, वाचकांना प्रतीकात्मक महत्त्वाच्या थरांना उघडण्याचे आमंत्रण देत.
Each landscape is laden with meaning, inviting readers to unearth the layers of symbolic significance.
लेखकाची उद्दिष्टे कादम यांत ज्या ठिकाणी सेटिंग जवळजवळ एका पात्रासारखी असते तिथे स्पष्ट होते.
The author's intent becomes remarkably clear in novels where the setting is almost a character itself.
नॉवेलिस्ट्स जसे की व्हर्जिनिया वुल्फ मानव मनातील गुंतागुंताचे प्रतिबिंब असलेले वातावरण तयार करतात.
Novelists like Virginia Woolf craft environments that mirror the complexities of the human psyche.
अशा वातावरणात केवळ पार्श्वभूमी नाही तर कथा संरचनेचे समाकलित घटक आहेत.
Such environments are not mere backdrops but integral components of narrative structure.
तदनंतर विरोधाभासी घटकांचा स्थानिक यथार्थवाद सामाजिक गतींवर खोल विचारांना प्रोत्साहित करतो.
Moreover, the juxtaposition of contrasting elements within a setting prompts profound reflections on social dynamics.
सौम्य विश्लेषणाद्वारे साहित्यात बुय्या असलेल्या विषयांच्या समृद्ध तंतूचे अनावरण होते, मानवी स्थितीमध्ये अंतर्दृष्टी प्रदान करते.
Through careful analysis, the rich tapestry of themes woven into literature is unveiled, offering insight into the human condition.
शेवटी असे साहित्यातील दृश्यांमुळे वाचकांना मजकुरासंदर्भात गुंतवते, त्याच्या पृष्ठभागाच्या त्या पलीकडे गहन अर्थ आणि कनेक्शनच्या अन्वेषणात.
Ultimately, such literary landscapes compel readers to engage with the text beyond its surface, exploring deeper meanings and connections.